आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध. खरीप हंगामासाठी राज्याच्या खतांच्या कोट्यात वाढ. राज्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध. गेल्या महिनाभरात साठेबाजांकडून 3,500 जास्त सिलेंडर जप्त. समान नागरी कायदा आणि एक देश एक निवडणूक अंमलात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल. आणि 300 कोटी रुपयांपर्यंतचे महामार्ग एक वर्षात पूर्ण करण्याची अट सरकारकडून निश्चित. देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असल्याची ग्वाही केंद्र सरकारनं दिली आहे. देशात डाळींचं उत्पादन गेल्या वर्षींपेक्षा जास्त झालं आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत फारसे चढउतार झालेले नाहीत आणि सरकारचं पुरवठा आणि किमतीवर बारकाईने लक्ष आहे असं ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अनुपम मिश्रा यांनी सांगितलं. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या संयुक्त सचिव सी शिखा यांनी सांगितलं की देशात गहू आणि तांदुळाचा पुरेसा साठा आहे. 602,00,000 टन अन्नधान्य सध्या उपलब्ध आहे. तसंच खाद्यतेलाचा साठाही पुरेसा आहे असं सांगून त्या म्हणाल्या की खाद्यतेलाची आयात नेहमीप्रमाणे सुरळीत आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारनं राज्याचा खताचा कोटा 48,80,000 मेट्रिक टन केला आहे. गेल्या वर्षी हा कोटा 44,70,000 टन होता अशी माहिती राज्याचे कृषी संचालक सुनील बोरकर यांनी दिली. एकूण कोट्यापैकी सुमारे 52% खतं राज्यात उपलब्ध आहेत आणि येत्या 2 महिन्यात आणखी बफर साठा निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
आपण 1,50,000 मेट्रिक टन युरिया आणि 25,000 मेट्रिक टन डीएपी याचा साठा ह्या 2 महिन्यात करणार आहे. येणाऱ्या पुढच्या जून जुलै मध्ये ज्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये आणि तो प्रत्येक जिल्हा वाईज करणार आहे की जेणेकरून कोणत्याही जिल्ह्यामध्ये जर काही असा शॉर्टेज ऐन वेळेस आला तर ह्या बफर स्टॉक मधून तो रिलीज करून त्या जिल्ह्याची ती गरज भागवली जाते.
राज्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून काळाबाजार साठेबाजी यावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती राज्याचे रेशन नियंत्रक चंद्रकांत डांगे यांनी आज दिली.
गेल्या 1 महिन्यामध्ये 1 मार्च पासून 5 एप्रिल पर्यंत 12,226 तपासण्या झालेल्या आहेत. त्यामध्ये 21 व्हेईकल जप्त करण्यात आले आहेत. 2 गॅस टँकर्स जप्त करण्यात आलेले आहेत. 2,930 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. त्यानंतर 28,965 किलो एलपीजी गॅस जप्त करण्यात आला आहे. 53 FIR करण्यात आले. 33 लोकांना अटक करण्यात आली. 2,40,71,674 इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
जानेवारी ते मार्च दरम्यान राज्यात पेट्रोल डिझेल एलपीजीचा जितका सरासरी पुरवठा होत होता तितकाच पुरवठा सध्याही सुरू असल्याचं त्यांनी आकडेवारीद्वारे स्पष्ट केलं. राज्यातल्या स्थलांतरित मजुरांची संख्या पाहता 5 किलो वजनाच्या अतिरिक्त 25% सिलेंडरची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. त्याचप्रमाणे ऑटो एलपीजीसाठी पुरवठा कोटा वाढवून द्यायची मागणी केल्याचंही डांगे म्हणाले. ज्या भागात पाईप गॅसची सोय उपलब्ध आहे तिथल्या ग्राहकांनी एलपीजीऐवजी पाईप गॅसची जोडणी घ्यावी. 30 जून नंतर त्यांना एलपीजी पुरवठा होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. ग्रामीण भागात रॉकेलच्या पुरवठ्याला सरकारनं प्राधान्य दिलं असून प्रत्येक कुटुंबाला 3 लिटर रॉकेल देण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. या आठवड्यात सर्वत्र रॉकेल उपलब्ध होईल अशी माहिती डांगे यांनी दिली. गेल्या 5 आठवड्यात 18 कोटी घरांना एलपीजी सिलेंडर पुरवण्यात आले आहेत. गॅस एजन्सी रविवारीही सुरू असून एलपीजी सिलेंडरच्या ऑनलाईन बुकिंगचे प्रमाण विक्रमी 97% पोहोचले असल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं. 5 किलो वजनाची सिलेंडरही पुरेशी उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.
5 किलो के सिलेंडर के बारे में भी आपको मैं कहना चाहूंगी कि सफिशियंट स्टॉक है और वैलिड आईडी प्रूफ के साथ उपभोक्ता अपने नियरेस्ट एलपीजी डिस्ट्रीब्यूटर के पास जाकर 5 किलो का सिलेंडर ले सकता है. किसी भी एड्रेस प्रूफ की आवश्यकता नहीं है.
समान नागरी कायदा आणि एक देश एक निवडणूक ही 2 कामे अद्याप अपूर्ण असून त्यासाठी मार्ग तयार करण्यात येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज भाजपाच्या 47व्या स्थापना दिनानिमित्त भाजपा कार्यकर्त्यांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. भाजपानंच 1994 साली पहिल्यांदा महिला आरक्षणाचा विषय घेतला होता असंही ते म्हणाले. सध्याच्या भाजपानं महिलांना लोकसभेत 33% आरक्षण देणारा कायदा आणला असून त्याची अंमलबजावणी 2029 सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. बारामतीची पोटनिवडणूक ही वैयक्तिक नसून अजित पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची असल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल करताना व्यक्त केली. काँग्रेसनं बारामतीतून प्रदेश सचिव आकाश मोरे यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे. ही निवडणूक बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी FIR दाखल केला तर बारामती विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीसाठीच्या काँग्रेस उमेदवाराचा अर्ज मागे घेता येईल असं काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे. निवडणुकीत राजकीय पक्षानं उमेदवार देणं यात काही चुकीचं नाही, तो त्यांचा निर्णय आणि राजकीय अधिकार आहे, त्यावर फार चर्चा करण्याचं कारण नाही अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी भाजपाकडून शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांनी उमेदवारी अर्ज भरला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली. त्यानंतर प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. दोन्ही ठिकाणी नामांकन अर्जांची छाननी उद्या होणार असून अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल आहे. मतदान 23 एप्रिल रोजी तर मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. राज्यसभेच्या नवनिर्वाचित 19 सदस्यांचा शपथविधी आज झाला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, ज्योती वाघमारे, माया इवनाते, रामराव वडकुते या महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या सदस्यांचा त्यात समावेश आहे. राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी सदस्यांना शपथ दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 300 कोटी रुपयांपर्यंतच्या महामार्ग प्रकल्पांसाठी 1 वर्ष तर 301 ते 500 कोटी रुपये खर्चाच्या रस्ते बांधकाम प्रकल्पांसाठी 1.5 वर्षांचा पायाभूत बांधकाम कालावधी निश्चित केल्याची माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं दिली आहे. त्यापुढच्या म्हणजेच 501 ते 1.5 हजार कोटी रुपये खर्चांच्या महामार्गांसाठी हा कालावधी 24 महिन्यांचा असेल. हा कालावधी येत्या 6 मे 2026 रोजी किंवा त्यानंतर ज्या प्रकल्पांसाठी निविदा काढल्या जातील त्या सर्व राष्ट्रीय महामार्गांसाठी लागू असेल. रस्ते बांधणीत येणाऱ्या भौगोलिक अडचणींचं निराकरण करण्यासाठी अतिरिक्त 1 वर्षाचा कालावधी दिला जाईल असं मंत्रालयानं आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं देशभरातल्या सर्व पोलीस स्थानकांमध्ये CCTV बसवण्यासंदर्भात याचिकेच्या सुनावणीदरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सचिवांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. देशातल्या अनेक पोलीस स्थानकांमध्ये CCTV नसल्याच्या विविध बातम्यांची दखल घेत सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून हा खटला दाखल करून घेतला आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरच्या भटक्या जनावरांच्या उपद्रवावर राबवलेल्या उपाययोजनांबाबत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र तसेच राज्य सरकारांना विचारणा केली आहे. भटकी जनावरे महामार्गावर येऊ नये म्हणून राष्ट्रीय नियमावली तयार करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठासमोर सुरू आहे. अशा गुरांमुळे महामार्गावर होणाऱ्या अपघातांना नुकसान भरपाईची मागणीही या याचिकेत आहे. प्लास्टिक बाटल्या किंवा वेष्टनात विकल्या जाणाऱ्या पदार्थांसाठी वैधानिक इशाऱ्यासंदर्भात मद्रास उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशांमध्ये हस्तक्षेप करायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. पाणी, मीठ आणि साखर विकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक बाटल्या आणि वेष्टनांवर या खाद्यपदार्थात प्लास्टिकचे सूक्ष्म कण असू शकतात असा इशारा लिहिण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध, खरीप हंगामासाठी राज्याच्या खतांच्या कोट्यात वाढ. राज्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध, गेल्या महिनाभरात साठेबाजांकडून 3,500 पेक्षा जास्त सिलेंडर जप्त. समान नागरी कायदा आणि एक देश एक निवडणूक अंमलात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल. आणि 300 कोटी रुपयांपर्यंतचे महामार्ग एक वर्षात पूर्ण करण्याची अट सरकारकडून निश्चित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.